कर्कवृत्ताची मुसाफिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप पुणे.
कौन करत है करनी नारी दो से चार आठ भई चारी. कौन करत है करनी नारी दो से चार आठ. यही वो क्षण है जिए जिंदगी जिसमें सारी जिए.
कर्कवृत्ताची मुसाफिरी सादर करते स्तन कर्करोग आणि स्तनरोग तज्ञ डॉक्टर शेखर कुलकर्णी.
सहभाग प्रतिभा कर्णिक, सुचेता देशपांडे, माधवी फडणीस.
कर्करोगाविरुद्धच्या किंवा कॅन्सरच्या लढाईमध्ये महायुद्धामुळे अजूनही काही खूप दूरगामी परिणाम झाले. 2 डिसेंबर 1943 पहाटेची वेळ. इटलीच्या दक्षिणेकडच्या एका बारी नावाच्या बंदरावर काही अमेरिकन जहाजं उभी होती. त्यात सैनिक होते, शस्त्र होती, सामग्री होती, वेळ प्रसंगी लागल्यास काही रसायनं देखील होती. सैनिक झोपलेले होते, सारं गाव झोपलेलं होतं. अचानक जर्मन विमानांनी त्या जहाजांवर हल्ला चढवला, तुफानी बॉम्बफेक केली, जहाजांना प्रचंड आगी लागल्या. कित्येक बेसावध अमेरिकन सैनिक होरपळून मरण पावले. उरलेले सैनिक बंदराच्या दिशेनं धावत सुटले. जहाजावरच्या शस्त्रांना आगी लागून त्यांचेच स्फोट होऊ लागले. त्याचा सारा धूर झाला. वाऱ्याबरोबर तो धूर बंदरालगतच्या कोळ्यांच्या गावात शिरला. या धुराला नेहमीपेक्षा वेगळाच वास येत होता. एका जॉन हार्वे नावाच्या बोटीवरच्या एका ड्रमला आग लागून त्यातनं हा कसला तरी वायू बाहेर पडत होता आणि त्या वायूचा हा वास होता. जहाजाच्या कप्तानाला देखील त्या ड्रममध्ये काय आहे याची कल्पना नव्हती. त्या वायूनं सैनिकांचे कोळ्यांचे डोळे चुरचुरू लागले, सुजले, अंगावर मोठे मोठे फोड यायला लागले, त्वचेची आग होऊ लागली. हळूहळू तो गॅस सैनिक आणि कोळ्यांची वस्ती ओलांडून गावात शिरला. गावातल्या नागरिकांनाही त्या चमत्कारिक वासानं मळमळू लागलं, उलट्या होऊ लागल्या, वेदना, डोळे सुजणे अशी लक्षणं दिसू लागली. 100 लोक तर ह्या पहिल्या धुमश्चक्रीतच मरण पावले. त्यात बरेचसे सैनिक होते, काही कोळी होते आणि काही नागरिक होते. हळूहळू तो गॅस वाऱ्याबरोबर विरून गेला, वास निघून गेला आणि सारं शांत झालं. जर्मन सैनिकांनी घातलेली धाड कमालीची यशस्वी झाली. जर्मनांच्या गोटामध्ये जल्लोष झाला. बारी गावातल्या नागरिकांमध्ये मात्र नंतरच्या काही दिवसांमध्ये निराळीच लक्षणं दिसू लागली. पहिल्या तडाख्यात वाचलेले सैनिक, कोळी, गावकरी यांच्यामध्ये छोट्या छोट्या जखमांमध्ये प्रचंड इन्फेक्शन होऊ लागलं. झपाट्यानं तो जंतुसंसर्ग साऱ्या शरीरभर पसरे आणि काही कळायच्या आतच रुग्णाचा मृत्यू होऊ लागला. जॉन हार्वे जहाजावरून निसटलेल्या त्या गॅसचाच हा परिणाम असावा हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्या गॅसचं नाव होतं मस्टर्ड गॅस. जर्मनांच्या बॉम्बनं झाला त्यापेक्षा अनेकपट नरसंहार या गॅसनं झाला. या घटनेचा अभ्यास करण्याकरता गुडमन आणि गिलमन नावाच्या शास्त्रज्ञांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं. त्यांनी अभ्यास करून असा शोध लावला की मस्टर्ड गॅसमुळे मानवाच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी जवळपास संपूर्णपणे जळून जातात. इतकंच नव्हे तर नव्या पेशी निर्माण करणारी हाडांच्या पोकळीत असलेली यंत्रणा देखील नष्ट होते. गुडमन गिलमनच्या लक्षात हे आल्यावर त्यांच्या मनात एक कल्पना चमकली. रक्ताच्या कॅन्सरमध्ये पांढऱ्या पेशी अनियंत्रित वाढत असतात. मस्टर्ड गॅस जर नियंत्रित स्वरूपात देता आला तर त्याच्या साईड इफेक्टचा उपयोग उपचाराकरता करता येईल काय? त्यांनी प्रयोग सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. योग्य डोसमध्ये मस्टर्ड वायू दिला गेला तर रक्ताच्या कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येतं हे सिद्ध झालं. महायुद्धाच्या भयान रक्तरंजित इतिहासातून मानवाला वरदान ठरू शकणाऱ्या किमोथेरपीचा शोध हा असा लागला. अमेरिकेच्या किनाऱ्याला जहाज लागलं. सुमारे महिनाभराचा सागरी प्रवास करून यल्लप्पा अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवणार तोच वादळ सुरू झालं. भारतातून वैद्यकीय पदवी मिळवून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून आलेल्या यल्ला प्रगडा सुब्बाराव याचं स्वागतच वादळानं झालं. उष्ण कटिबंधातील म्हणजेच ट्रॉपिकल आजारासंबंधी शिक्षण घेण्यासाठी यल्लप्पा आला खरा, पण बोस्टनच्या हवेत ट्रॉपिकल असं काहीच नव्हतं. इथं उष्ण कटिबंधातल्या रोगांचा अभ्यास कसा करायचा? खिशात फारसे पैसे नाहीत, शाकाहारी जेवणाची कुठे धड सोय नाही, अशा अवस्थेत यल्लानं महाविद्यालय गाठलं. एकदा डॉक्टर म्हणून काम सुरू झालं की सगळं ठीक होईल या आशेवर आलेल्या यल्लाला पहिलाच धक्का बसला. भारतातील डिग्रीचा इथे काही उपयोग होणार नव्हता. मग त्यानं धडपड करून हॉस्पिटलमधली रात्रपाळीच्या पोर्टरची नोकरी मिळवली. भारतातला उच्च विद्याविभूषित डॉक्टर अमेरिकेत जाऊन बेड पॅन देणं, थुंकदाणी साफ करणं, स्ट्रेचर ओढणं, खराब चादरी बदलणं अशी कामं करू लागला. त्या नोकरीच्या जोरावर एका गरीब वस्तीतली अंधारी खोली त्यांनी मिळवली. पण हॉस्पिटलच्या नोकरीमुळे त्याला वैद्यकीय व्यवसायाच्या सानिध्यात राहता येऊ लागलं. थोड्या ओळखी झाल्या, त्याच्या कष्टाळू स्वभावाची सगळ्यांना प्रचिती येऊ लागली. या बळावर त्याला दिवसाचं जीवरसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत करण्याचं काम मिळालं. याही कामात त्यानं विशेष चमक दाखवायला सुरुवात केली. ATP नावाच्या एका रेणूचा शोध त्यानं लावला. ATP किंवा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा रेणू इतका महत्वाचा आहे की त्याला जीवसृष्टीतलं चलनी नाणं म्हटलं जाऊ लागलं. सर्व पेशींना ऊर्जा पुरवण्याचं काम ATP करतं हा यल्लाचा एक मूलभूत शोध होता. अजून एका क्रिएटिन नावाच्या रेणूचा यल्लानं शोध लावला. हा रेणू स्नायूमध्ये ऊर्जा पुरवण्याचं काम करतो. हे दोन्ही शोध इतके महत्वाचे होते की एखाद्या गोऱ्याला थेट प्राध्यापक म्हणून कुठल्याही मोठ्या विद्यापीठात पायघड्या घालून बोलवण्यात आलं असतं. पण हा काळा शाकाहारी विचित्र ॲक्सेंटमध्ये बोलणारा भारतीय माणूस उपेक्षितच राहिला. निराशेनं मग त्यानं विद्यापीठाची नोकरी सोडली आणि एका औषध बनवणाऱ्या लेडरले नावाच्या कंपनीत तो रुजू झाला. तो काळ निसर्गात बनणारी रसायनं कृत्रिमरित्या बनवता येतील का हे पाहण्याचा होता. एलाय लिली नावाच्या एका कंपनीनं B12 या नावाचं जे विटॅमिन आहे ते कृत्रिमरित्या बनवण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि त्यात त्यांना यश देखील आलं होतं. B12 हे जे विटॅमिन आहे ते फक्त मांसाहारी पदार्थांमधून शरीराला मिळतं. शरीर काय ते स्वतः बनवू शकत नाही. या B12 विटॅमिनचा जर तुटवडा निर्माण झाला तर शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या सोडवायच्या असतील तर बाहेरून B12 द्यावं लागतं. हे कृत्रिमरित्या तयार करता आल्यामुळे एलाय लिली याची प्रचंड विक्री करून रगड फायदा कमवू लागलं. यल्लानं त्याच धर्तीवर एक फोलिक ॲसिड नावाचं रसायन बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. एक प्रकारच्या पंडुरोगावरचं ते औषध असतं. ते जर मोठ्या प्रमाणावर बनवायला जमलं तर बरे पैसे मिळतील या कल्पनेनं यल्लानं हा उद्योग चालू ठेवला. या खटपटीमध्ये अनेक रसायनं निर्माण होत, ती तपासून पाहिली जात आणि निरुपयोगी म्हणून टाकून दिली जात. अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर देखील फोलिक ॲसिड काही निर्माण होईना. यल्ला पुन्हा निराश झाला. एकदा अचानक अगदी हुबेहूब फोलिक ॲसिडसारखी रासायनिक संरचना असणारं एक रसायन तयार झालं. यल्लाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण का कोण जाणे हे रसायन फोलिक ॲसिडसारखं वागण्याऐवजी त्याच्या अगदी उलट वागत असलेलं त्यांना आढळ. फोलिक ॲसिडच्या विरुद्ध वागणारं म्हणजे अँटीफोलेट. अकस्मात त्याला फार्बर नावाच्या एका डॉक्टर मित्राची आठवण झाली. बोस्टनमधल्या हॉस्पिटलमध्येच त्याचे लहान मुलांच्या रक्ताच्या कॅन्सरवर प्रयोग चालू होते. फार्बरला असं लक्षात आलं होतं की कॅन्सरच्या पेशींना जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी इतर नॉर्मल पेशींसारखंच फोलिक ॲसिड लागतं आणि आपण जर असं एखादं औषध तयार करू शकलो की कॅन्सरला मिळणारी फोलिक ॲसिडचीच रसद बंद होईल तर कॅन्सर मरून जाईल. यल्लाच्या लक्षात आलं की आपण निर्माण केलेलं रसायन हे कदाचित कॅन्सरसाठी वापरता येऊ शकेल. त्यानं लागलीच ते फार्बरला पाठवलं. फार्बरनं ते काही रुग्णांवर वापरलं आणि त्याचा चमत्कार व्हावा असा परिणाम दिसून आला. यल्लाच्या धडपडीतून कॅन्सरच्या किमोथेरपीचा उदय झाला. ATP क्रिएटिन सारख्या मूलभूत रसायनांचा शोध लावणाऱ्या यल्ला प्रगडा सुब्बाराव यांनी कॅन्सरमध्ये वरदान ठरणाऱ्या किमोथेरपीचा देखील असा शोध लावला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं असं हे कर्तृत्व आहे.
हे आत्ता आपण जे ऐकलं ना ते ऐकताना खूप छान वाटलं. पण तसं असलं तरी प्रत्यक्ष किमोथेरपी घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र मी पूर्ण घाबरून गेले होते.
तू काय, आम्हा सगळ्यांचीच तशीच अवस्था होती.
हो ना, डॉक्टरांनी जेव्हा किमो घ्यायला सांगितली तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर माझा भेसूर चेहरा उभा राहिला. केस गेलेला, निस्तेज, आणि मला तिथेच रडू फुटलं. डॉक्टरांनी खूप समजूत घालायचा प्रयत्न केला, केस परत येतील वगैरे वगैरे, पण माझी काही केल्या समजूत पटेना. केसाशिवाय माझा चेहरा मी इमॅजिनच करू शकत नव्हते.
हो ना, किमोचे फायदे इतके आहेत पण ते नाव काढल्याबरोबर फायद्यांपेक्षा ना तोटेच डोळ्यासमोर जास्त उभे राहतात.
अगं, माझी तर वेगळीच गंमत झाली. त्यावेळी, म्हणजे झाली त्याला आता 15-16 वर्ष, आम्ही सपोर्ट ग्रुप तयार करण्याच्या मागे लागलो होतो. असा नवा आधार गट तयार करायचा या कल्पनेनेच मी एकदम एक्साईट झाले होते. माझं ऑपरेशन नुकतंच झालं होतं. डॉक्टरांनी किमोथेरपी घ्यायला सांगितली होती. ऑपरेशन मी अगदी सहजपणे झेललं, पण किमोचं नाव काढताच पायातलं त्राणच गेलं होतं माझ्या. मी चक्क घेणार नाही म्हणूनच सांगितलं. शेवटी डॉक्टरनी सांगितलं, अहो तुम्ही सपोर्ट ग्रुप चालू करताय, नवे पेशंट तुमच्याकडे अपेक्षेनं बघणार, त्यांना तुम्हाला धीर द्यायला लागणार, आणि तुम्हीच मुळात किमोपासून घाबरून पळून गेलात तर तुम्ही इतरांना काय सांगणार. मग काय, मी निमूट घेतली किमोथेरपी. झाला थोडाफार त्रास, पण आज मी अगदी ठणठणीत आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे केस पूर्वीपेक्षा खूप छान आले आहेत पुन्हा.
अगं, मी तर ऐकलंय की किमोच्या ड्रग्जमध्ये सध्या अगदी आमूलाग्र बदल होत आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आपण इतके दिवस नुसतं ऐकून होतो, आता किमोथेरपीमध्ये नॅनो ड्रग्ज ही नित्याची बाब झालेली आहे.
हो, माझी मागच्याच वर्षी किमो झाली ब्रेस्ट कॅन्सरसाठी. मलाही नॅनो ड्रग्ज वापरली होती, त्यामुळे त्रास खूप कमी झाला. किमोच्या काही औषधाचा त्रास हा त्या औषधामुळे नसून त्या औषधाला जोडलेल्या कॅरियरमुळे होत असे. एरंडाच्या तेलापासून बनवलेल्या त्या कॅरियरमुळेच खूप त्रास होतो, पण कॅरियरशिवाय ते औषध कॅन्सरपर्यंत पोचूच शकत नाही.
हो, म्हणजे आईने हाताला धरून सोडलं नाही तर लहान मूल शाळेत पोचणारच नाही, तसंच ना.
हो ना, पण नॅनो टेक्नॉलॉजीने हे सारं बदलून टाकलंय. आता किमोथेरपी घेणं पूर्वीच्या मानानं खूप सोपं झालंय अगं.
आणि परिणामकारक देखील.
खरं म्हटलं तर किमोथेरपीचा अर्थ केमिकलची थेरपी, म्हणजे कधी आपण साधी डोकेदुखीची गोळी घेतो तीही केमिकलच असते, म्हणजे किमोथेरपीच. पण कॅन्सरला दिल्या जाणाऱ्या औषधांना किमोथेरपी म्हणायचं असा पायंडा पडून गेलाय.
हल्ली टार्गेटेड किमोथेरपी म्हणून काही आलंय ते माहिती आहे का कोणाला?
हो, नेहमीच्या साध्या केमोथेरपीचं कसं असतं माहिती आहे का तुला? ते सुपारी दिलेल्या गुंडांसारखं. अमक्या माणसाला मारा म्हटलं की ते गुंड जातात मारायला. त्यांना तो माणूस माहितीही नसतो, मग आपणच त्यांना त्या माणसाचं वर्णन करून सांगायचं. आपण किमोच्या औषधांना सांगतो, जा आणि त्या कॅन्सरच्या पेशींना मारून टाका. ते म्हणतात, कशा असतात त्या पेशी? मग आपण म्हणतो, ज्या पेशी शरीरात वेगाने 1, 2, 2, 4, 4, 8 अशा वाढतायत ना, त्यांना मारून टाका. मग हे गुंड निघतात, त्यांना डोक्याच्या केसाच्या मुळाशी अशा भराभर वाढणाऱ्या पेशी दिसतात. आपले केस रोजच्या रोज वाढत असतात ना, त्यामुळे त्यांचं मुळाशी असलेल्या पेशी भराभर द्विगणित होत असतात. या गुंडांना वाटतं ह्याच त्या पेशी, ते त्यांना जखमी करून टाकतात, मग आपले केस गळायला लागतात.
हाडांच्या पोकळीतही तेच, तिथेही नॉर्मल रक्तपेशींचा कारखाना चालू असतो अगदी, त्याही मारल्या जातात. म्हणून किमोमध्ये साईड इफेक्टही होतात. अर्थात हे होत असताना कॅन्सरच्या पेशीही मारल्या जातात. फक्त एक असतं, नॉर्मल पेशींना रिपेअर होण्याची यंत्रणा असते, त्यामुळे त्या हळूहळू पूर्वपदावर येतात. कॅन्सरच्या पेशी मात्र मरून जातात. नॉर्मल पेशींना होणारा अपाय टाळण्यासाठी म्हणून ही टार्गेटेड किमोथेरपी आली आहे. ती फक्त कॅन्सरच्या पेशींनाच टार्गेट करते आणि त्यामुळे साईड इफेक्टही खूप कमी होतात.
पण ती महाग असेल नाही?
हो, असते खरी, पण जसजसा आता वापर वाढू लागलाय ना, तसतशा त्याच्या किमती पण कमी होऊ लागल्यात. पूर्वी जे फक्त प्रगत देशांमध्येच परवडायचं ते आता भारतामध्ये मिळूही लागलंय आणि परवडूही लागलंय.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप पुणे.
ब्रेस्ट कॅन्सरबद्दलच्या कुठल्याही समस्येसाठी संपर्क साधा.
तपासण्या असोत वा ट्रीटमेंट,
स्क्रीनिंग असो की रिहॅबिलिटेशन,
काउन्सिलिंग असो की शेअरिंग.
आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप पुणे.
फोन नंबर 9225519002.
9225519002.